पोहरा पूर्णा प्रगतीपथावरील एक स्मार्ट गाव. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात वसलेलं निसर्गरम्य पूर्णा नदीच्या काठी वसलेलं एक आदर्श गाव म्हणजेच पोहरा पूर्णा. 1981 साली स्थापना झालेली ही ग्रामपंचायत आज केवळ एक प्रशासकीय कार्यालय नसून प्रगतीचं एक प्रतीक बनली आहे. अमरावती परतवाडा रोडवर वसलेलं हे गाव आज आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज झालं आहे. गावाची ओळख आणि अर्थव्यवस्था. पोहरा पूर्णा हे गाव खारपान पट्ट्यात येत असूनही इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी तूर, कापूस, सोयाबीन आणि गव्हासारखी पिके घेत शेती फुलवली आहे. सिंचनासाठी बोरवेलचा वापर करून इथला शेतकरी प्रगतीकडे वाटचाल करत आहे. आर्थिक व्यवहारांसाठी गावात बँक ऑफ महाराष्ट्रची मिनी बँक, CSC सेंटर आणि सेवा सहकारी सोसायटीची उत्तम सोय आहे. धार्मिक सलोखा आणि पर्यटन. गावाच्या प्रवेशारात असलेलं भव्य अनाथपिंडक बौद्ध विहार हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. त्याचबरोबर हनुमान मंदिर, राम मंदिर, शिव मंदिर, विठ्ठल रुक्मिणी आणि संत अवधूत महाराज मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांमुळे गावात एकतेचे आणि मांगल्याचे वातावरण सदैव दरवळत असते. स्मार्ट गाव, स्मार्ट सुविधा. खोलापूर जिल्हा परिषद सर्कलमधून स्मार्ट विलेज म्हणून निवड झालेल्या पोहरा पूर्णा गावात गेल्या 3 वर्षांत तब्बल 1 कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. अनाथपिंडक विहारापासून गावापर्यंत वृक्षारोपण केलेला सुसज्ज डांबरी रस्ता, गावातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि बंदिस्त सांडपाणी उपसा यंत्रणा गावाची स्वच्छता अधोरेखित करतात. प्रत्येक कुटुंबाकडे सेफ्टी टँक शौचालय असून गाव 100% हागणदारीमुक्त आहे. घराघरात नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. गावात जिल्हा परिषदेची शाळा, अंगणवाडी, सुसज्ज वाचनालय आणि तलाठी कार्यालय वाठोंडा येथे आहे. तसेच गाव लवकरच CCTV कॅमेऱ्यांच्या निगराणीत येणार आहे. संस्कृती आणि परंपरा. एक गाव एक उत्सव ही या गावाची खरी ओळख. मग तो सार्वजनिक गणेशोत्सव असो, महाशिवरात्री असो किंवा 14 एप्रिलची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गावकरी सर्व सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरे करतात. निष्कर्ष: स्वच्छता, वृक्षारोपण आणि आधुनिकतेची कास धरत पोहरा पूर्णा गावाने आज एक आदर्श निर्माण केला आहे. विकासाची ही गंगा अशीच पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असलेलं आपलं गाव पोहरा पूर्णा.